डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द तुम्हाला आठवत आहेत ना? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. म्हणूनच आपले हक्क मिळवण्यासाठी एकत्र येऊयात, संघटित होऊयात. दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी म्हणजेच शनिवार रविवारी टॅपनॅप राज्य अधिवेशनासाठी पुणे येथे.
अरे कड्ड्या, काय करायला येईस? चल की 24-25 ला फिरायला जाऊया.
नाही मित्रा, नाही जमायचं.
अरे तर पिक्चरला तर जाऊ की?
अरे नको, तेही नको यार.
24-25 ला मीच तुला पार्टी देतो. आता तरी येशील का? नाही
नाही नाही नाही. 24 आणि 25 फेब्रुवारीला एकच कार्यक्रम माझ्या संघटनेचे. हो हो, माझ्या टॅपनॅप संघटनेचे अधिवेशन आहे पुणे येथे. मी तर जाणारच, तुलाही नेणार. मग तुम्ही पण येताय ना? यायलाच लागतंय. दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी रविवारी टॅपनॅप राज्य अधिवेशन पुणे येथे.